भाग 13 येशूना जन्म लूक याना दुसरावा अध्याय 1-23 वचन। राजानी लोकसाला असा हुकुम दिना की प्रत्येक नोंदणी आपापल्या गावी जाईनी ती नोंदणी करवा। त्यावेळी योसेफ मरियम बेथलम गावमा नाव नोंदणी करावयास घ्यात, तवा त्यासनीसाठी रावाला जागा नाही होती। म्हणून त्यासाला एक गायना गोठामा त्यासाला राहावाला जागा मिळणी। मरिया त्या ठिकाणी येशूबाळाला जन्म दिनी त्याच बागम काही मेंढपाळ मेंढरा राखव होतात, त्या मेंढरासा राखण करव होतात। तेव्हा देवना दूत त्यासनी जवळ उभा राहिनात। तेव्हा देवदूत त्यासाला सांगना, भ्यास नका, कारण जो मोठा आनंद ह सर्व लोकासला आनंद होणार त्यांनी स्वार्ता। चांगली बातमी सांगायला उनाव तुमनीसाठी आज दाविदनी गाव म तारणारा जन्मला उन्हा तो ख्रिस्त प्रभू येशू अह। तवडामा स्वर्गमधून देवदूत त्यासनीजवळ उभा राहिनात आणि त्या देवनी स्तुती करता दिसनात। मेंढपाळ एकमेकला सांगू लागनात, चला आपी बेथलेहेम गाव म जाऊ, देवदूत आपला जठ सांगील तठ जाईन आपण येशूला हेरू। त्यानंतर त्या बेथलेहेम गाव मऊनात आणि त्या बाळाला हे दिसणे त्या पुरा आश्चर्यचकित होई ग्यात। नंतर त्या येशू बाळ जन्मला उन्हा अशा बठ्ठी परिसर म सांगी वळणात।